योहानाचे शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. तुमचे अंतकरण घाबरून देऊ नका, देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो, आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन. यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास माहीत आहे. थोमा त्यास म्हणाला, प्रभूजी आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही, मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार? येशूने त्यास म्हटले, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिले आहे. फिलिप त्यास म्हणाला, प्रभूजी आम्हास पिता दाखवा म्हणजे आम्हास तेवढे पुरे आहे. येशूने त्यास म्हटले, फिलिप्पा मी इतका काळ तुमाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हास पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा, नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करीन, आणि त्यापेक्षा अधिक मोठी करीन, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करेल, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे. तो सत्याचा आत्मा आहे, जग त्यास ग्रहण करू शकत नाही कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही. तुम्ही त्यास ओळखता कारण तो तुम्हा बरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील. मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही. मी तुम्हाकडे येईन, आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हास समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करील व स्वतः त्यास प्रगट होईल. यहुदा इस्करियोत नव्हे त्यास म्हणाला, प्रभूजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रगट व्हाल आणि जगाला प्रगट होणार नाही? येशूने त्यास उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील, आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू राहू. जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही. तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे. मी तुमच्याबरोबर राहत असता या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल, आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईन. मी तुम्हाला शांती देऊन ठेवितो. मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हाकडे परत येईल. असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असली तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हास आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्या अगोदर आता मी तुम्हास सांगितले आहे. यापुढे मी तुम्हा बरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा शासक येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही, परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो. हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा आपण इथून जाऊ.